आज छे दैनिक सुभक्ति पर बोध 23 में येशु तितका मूल्यवान आहे का। जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप आई बायको मुले भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही। जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही। लूक 14 अध्याय वचन 26-27। येशू निसंकोचपणे आणि निर्भयपणे आम्हा स्पष्ट एक गोष्ट अशी सांगतो जी ऐकायला सर्वात वाईट जाणवते। ख्रिस्ती होण्याची वेदनादायक किंमत कुटुंबाचा द्वेष करणे वचन 26, वधस्तंभ उचलणे वचन 27, संपत्तीचा त्याग करणे वचन 33। कृपेच्या करारात कुठलीही छोटी छाप नाही, त्यात सर्व काही मोठ्या अक्षरात आणि साहसपूर्ण आहे। कृपा स्वस्त नाही, अतिशय महागडी, या आणि माझे शिष्य हो। पण सैतान त्याचे सर्वात वाईट ते लपवतो आणि केवळ आपले सर्वोत्तम ते दाखवतो। सैतानासोबतच्या व्यवहारात जे खरोखर महत्त्वाचे आहे ते मागच्या पृष्ठावर लहान अक्षरांनी छापलेले आहे, पुढच्या पानावर मोठ्या ठळक अक्षरात शब्द आहेत। तुम्ही खरोखर मरणार नाही उत्पत्ती 3:4, आणि तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला देईन Matthew 4:9। पण मागच्या पानावर लहान छापेल अक्षरात इतके लहान की तुम्ही ते केवळ पवित्र शास्त्राच्या भिंगाच्या मदतीने वाचू शकता। त्यात म्हटले आहे, आणि क्षणिक सुखानंतर तुम्ही माझ्यासोबत सदाकाळ अधोलोकात दुःख सोसणार। जेथे सैतान आम्हाला केवळ त्याचे सर्वोत्तम दाखवतो तेव्हा येशू आम्हाला त्याचे सर्वात वाईट तसेच त्याचे सर्वोत्तम का दाखवू इच्छितो। मॅथ्यू हेनरी उत्तर देतात, सैतान जे सर्वोत्तम ते दाखवतो पण जे सर्वात वाईट ते लपवतो, कारण त्याचे सर्वोत्तम त्याचे सर्वात वाईट करणार नाही पण ख्रिस्ताचे सर्वोत्तम विपुलपणे करेल। ख्रिस्ताचे पाचारण केवळ दुःख सोसण्याचे आणि स्वतःचा नकार करण्याचे पाचारण नाही, सर्वप्रथम ते पाचारण मेजवानीचे आहे। लूक 14:16-24 मधील दृष्टांताचा मुद्दा हाच आहे। येशू एक गौरवशाली पुनरुत्थानाचे अभिवचन देखील देतो जिथे या जीवनातील सर्व हानींची भरपाई केली जाईल। लूक 14:14, तो आम्हास हे देखील सांगतो की तो आम्हाला कष्ट सहन करण्यास मदत करेल। लूक 22:32, तो आम्हास हे सुद्धा सांगतो की आमचा पिता आम्हाला पवित्र आत्मा दे। लूक 11:13, तो असे अभिवचन देतो की आम्ही जर राज्यासाठी मारलो गेलो तरीही तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही। लूक 21:18, याचा अर्थ हा की जेव्हा आपण येशूचे अनुसरण करण्याची किंमत मोजण्यासाठी बसतो, जेव्हा आपण सर्वात वाईट आणि सर्वोत्तम यांचे मोजमाप करतो तेव्हा तो योग्य ठरतो, तो तितका मूल्यवान ठरतो। रोम 8:18, 2 Corinthians 4:17, असे सैतानासोबत नाही। लबाडीची भाकर मनुष्याला गोड लागते पण मग त्याच्या तोंडात माती पडते।